ప్రమదాయుతాశ్రమ ఆత్మరమణ్య हे प्रभो, श्रेष्ठ ऋषि मुनी जेव्हा पाहतात की तुम्ही सर्व इच्छापासून मुक्त असूनही सकाम कर्मे करीत आहात, हा जन्म असूनही जन्म घेता, अजिंक्य काळाचे नियंत्रक असूनही शत्रूच्या भयाने पलायन करून एका किल्ल्याचा आश्रय घेता, आणि आत्माराम असूनही अनेक लग्नांच्या घोळक्यात राहून गृहस्थाश्रमांचा उपयोग घेता, तेव्हा त्यांची बुद्धी कुंठित होते. सिद्ध भक्तांना भगवंताविषयी दिव्य ज्ञानाबाबत सात्विक तर्क करण्यामध्ये विशेष स्वारस्य नसते. तसेच भगवंताविषयी पूर्ण ज्ञान प्राप्त करणेही कोणास शक्य नाही. त्यांना भगवंताविषयी जे थोडेफार ज्ञान असते ते त्यांच्यासाठी पुरेसे असते, कारण त्यांना भगवंताच्या दिव्य लीलांचे श्रवण कीर्तन करण्यातच संपूर्ण समाधान प्राप्त होत असते. यापासूनच त्यांना पूर्ण परमानंद प्राप्त होतो. परंतु अशा शुद्ध भक्तांनाही भगवंतांच्या काही लीला विरोधाभासात्मक वाटतात, आणि म्हणून उद्धवाने त्यांच्या लीलामधील काही परस्पर विरोधी घटनांविषयी विचारणा केली. भगवंतांना व्यक्तिशः काहीच कार्य करावे लागत नाही असे त्यांचे वर्णन केले जाते, आणि वस्तुत या सत्याची आपल्याला प्रचिती येऊ शकते, कारण भौतिक जगताच्या सृजन व पालनामध्ये त्यांना काहीच कार्य करावे लागत नाही. असे असताना हे ऐकण्यास विसंगत वाटते की भगवंत त्यांच्या अनन्य भक्तांच्या संरक्षणासाठी स्वतः गोवर्धन पर्वत उचलतात. भगवंत म्हणजेच मानव रूपात प्रगट होणारे परब्रह्म, परमसत्य आणि परमपुरुष आहेत. पण त्यांच्या इतक्या विविध अलौकिक लीला असतील का अशी उद्धवाला शंका होती. पुरुषोत्तम भगवान आणि अव्यक्त ब्रह्मामध्ये मुळीच भेद नाही. असे असताना भगवंतांना इतकी कार्य का करावी लागतात, आणि निराकार ब्रह्मात आध्यात्मिक व भौतिक दृष्ट्याही काहीच करावे लागत नाही असे वर्णन का आढळते? तर भगवंत अजन्मा असतील तर ते वसुदेव व देवकीचे पुत्र म्हणून कसे जन्मास येतात? परम भय असणाऱ्या काळातही त्याचे भय वाटते, तर मग जरासंधाशी युद्ध करण्याचे भय वाटून ते किल्ल्याचा आश्रय का घेतात? जे स्वतःमध्येच परिपूर्ण आहेत ते अनेक लग्नांच्या संगतीत का आनंदाचा उपभोग घेतात? ते कसे काय भार्यांचा स्वीकार करतात? एका गृहस्थाश्रमीप्रमाणे कुटुंब, मुले बाळे, नातेवाईक आणि माता पित्यांच्या सहवासात का रममान होतात? अशा सर्व वरकरणी दिसणाऱ्या विरोधाभासांनी मोठमोठे विद्वत्तेनंही गोंधळून जातात आणि त्या संभ्रमित अवस्थेत ते समजू शकत नाहीत की भगवंताचे अकर्तेपण ही वस्तुस्थिती आहे की त्यांची कार्य म्हणजे केवळ आभासच आहेत. या सर्व शंकांचे उत्तर असे की भगवंतांना कोणत्याही भौतिक गोष्टीशी काहीच देणे घेणे नसते. त्याची सर्व कार्य अलौकिक आहेत हे तथ्य भौतिक तर्कवाद्यांना समजू शकत नाही. विषयी तर्कवाद्यांसाठी या सर्व गोष्टी खचितच संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत, परंतु दिव्य भक्तांसाठी यात काहीच आश्चर्यजनक नाही. परम सत्याची ब्रह्म संकल्पना करणे म्हणजे निश्चितच सर्वाधिक कृत्याचा नकार आहे, परंतु परब्रह्म संकल्पना ही दिव्य कृत्याने परिपूर्ण आहे. जो कोणी ब्रह्म आणि परब्रह्म यातील भेद जाणतो तो खचितच वास्तविक अध्यात्मवादी आहे. असा अध्यात्मवादी कधीच संभ्रमित होत नाही. स्वतः भगवंतही भगवद्गीतेमध्ये घोषित करतात, अगदी महर्षी जन आणि देवताही माझी कार्य आणि दिव्य शक्ती याविषयी क्वचितच ज्ञान प्राप्त करू शकतात. भगवंतांच्या कृत्याविषयी अचूक स्पष्टीकरण पितामह भीष्म देवाने पुढील प्रमाणे केले आहे. नयस्य कर्हिचित् राजन् तुमान् वेद विदित्तम् यद्विजिज्ञासया युक्ता मह्यन्तो कवयोऽपि. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मुक्तं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीवैतन्यामनोवृत्तं स्थापितं येन भूतले स्वयं रूपाग्रामह्यं ददाति स्वपदाम्बिकं. वन्देऽहं श्रीगुरो सीताभरकमलं श्रीगुरोर्वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणालिता शाकान्वितं च. ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्रीअद्वैत गदाधार श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. कर्मण्यनिहस्य भवो भवस्यते दुर्गाश्रयो धारि भयात् पलायनम् कालात्मनो यत् प्रमदाश्रिताश्रमः स्वात्मरन्ते कीर्त्यति दीर्घितमिह. हे प्रभो श्रेष्ठ मुनी ऋषिमुनी जेव्हा पाहतात की तुम्ही सर्व इच्छापासून मुक्त असणे सकाम करण्याकरिता अजन्मा असणे जन्म घेता अजिंक्य काळाचे नियंत्रक असूनही शत्रूच्या भयाने पलायन करून एका किल्ल्याचा आश्रय घेता आणि आत्माराम असूनही अनेक लग्नांच्या घोळक्यात राहून गृहस्थाश्रमाचा उपयोग घेता तेव्हा त्यांची बुद्धी कुंठित होते. उद्धव हे भगवंताचे अतिशय प्रिय विशुद्ध असे भक्त आहेत आणि विदुरांना जे धृतराष्ट्राचं घर सोडून तीर्थयात्रेसाठी गेलेले आहेत, तीर्थयात्रा संपल्याच्या शेवटी उद्धव विदुरजींना भेटतायत आणि विदुरजी प्रश्न करतायत की सर्वजण कसे आहेत. त्याचं वर्णन करताना उद्धवजी भगवान श्रीकृष्णांच्या वर्णनाप्रती आहेत. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ज्याचा ज्याचा जसा जसा भाव आहे त्याप्रमाणे ती ती व्यक्ती करत असते. कारण कृष्ण एकच आहेत, परंतु ज्याची जशी जशी इच्छा आहे त्यांना पाहण्याची त्याच्याप्रमाणे कृष्ण त्यांना बुद्धी देतात, ज्ञान देतात, भक्ती देतात. हे तमाम प्रबद्धन ते तांत्र भजाम्यहम. पण भारतामध्ये पाहतो कृष्णाबद्दल बोलणाऱ्या व्यक्ती काही कमी नाही आहे. परंतु प्रत्येक जण कृष्ण ही व्यक्ती किंवा कृष्णावरती प्रेम करणारे त्यांचे भक्त यांना समजतच असं नाही. आणि म्हणून असे जे लोक आहेत ते कृष्णाबद्दल जास्त गुणळून जातात. त्यासाठी आपले आचार्य आपल्याला सांगतात की आपण कृष्ण भक्ती किंवा कृष्णाबद्दल जर काही आपल्याला ऐकायचं असेल तर ते कृष्णांच्या शुद्ध भक्तांच्याकडनं आपण ऐकलं पाहिजे. कारण त्यांचा भाव शुद्ध आहे. कमीत कमी भाव शुद्ध करण्याच्या मार्गावरती प्रयत्नातही आहेत. आणि अशा लोकांच्या बरोबर संगतीमध्ये राहून आपण कृष्ण यांच्याविषयी समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या लिलामध्ये असलेला विरोधही आपण समजून घेऊ शकतो. तर तात्विकदृष्ट्या पाहिलं तर भगवंतामध्ये विरोध असूच शकत नाही. कारण सर्व काही ब्रह्मच आहे. ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्मार्ण ब्रह्मण अवतम भगवद्गीतामध्ये स्वतः भगवंत दुर्मण वर्णन करतात की सर्व काही ब्रह्म आहे. परंतु मायावादी शून्यवादी भक्त सोडून इतर हे सगळे या ब्रह्माबद्दल गोंधळलेले आहेत आणि म्हणून त्यांना ब्रह्म ही व्यक्ती आहे हे समजून घेणं शक्य होत नाही. आणि ही अचिंत अशी व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये विरोधाभास सुद्धा आहे. आणि म्हणून अशा व्यक्ती की ब्रह्म समजून घेण्यामध्ये गोंधळ करतात. तर अर्जुनाने भगवंताला परब्रह्म म्हटलंय. परब्रह्म परमधाम पवित्रम परमम भगवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू. हा भगवंत त्याची स्तुती आनंद किती अर्जुन किती करतोय. हे नुसतं एकच परब्रह्म नाही, त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. परमधाम त्यांचं धाम आहे, पवित्र आहे. परमम भगवान सर्वोत्कृष्ट. पुरुषम सर्व क्रियांचे भोक्ता. शाश्वतम दिव्यम आदिदेव सर्व देवतांचे आदि. अजम जे कधीही जन्म न होणारा. विभू म्हणजे सर्वांचे प्रभू आहेत. तर असे भगवंत सामान्य व्यक्तीला सहजपणे समजू येणार नाहीत. कारण भगवंत हे परमसत्य आहे. आणि परमसत्य समजण्यासाठी आपण ही परमसत्य अवस्थेमध्ये आल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. आपण द्विधा अवस्थेमध्ये आहोत सध्या. आपण या भौतिक जगामध्ये अवस्था काय आहे? द्विधा. सुख दुःख मान अपमान त्यानंतर हानी फायदा या द्विधामध्ये आहे. दिवस रात्र या द्विधा अवस्थेमध्ये आपल्याला भगवंत समजू शकत नाहीत. द्विधा अवस्थेच्या बाहेर आलं पाहिजे. निर्द्वंद्व नित्य सत्व निर्योग क्षेम आत्मवान ही अवस्था ज्यावेळेला आपल्याला येते त्यावेळेला आपण भगवंत आणि त्यांच्या लीला समजू शकतो. निर्द्वंद्व द्वंद्वापासून मुक्त नियोगक्षेम पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून आत्मवान आत्मस्थिती. तर या स्थितीमध्ये केवळ आपण भगवंताला समजू शकतो. आणि म्हणून अशा भगवंताच्या विरोध भासणाऱ्या लीला ज्या आहेत तुम्ही सर्व इच्छापासून मुक्त असून सकाम करतात. भगवंत हे मुक्त आहेत. आत्मारामस्य मनोय निर्ग्रंथे उरुक्रमे. आत्माराम स्वतःमध्येच आनंद घेत आहेत. स्वतःमध्येच आनंद उपभोगत आहेत. पण त्यांना आनंद दुसऱ्या घेण्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत घेण्याची गरज नाही. तरी सुद्धा भगवंत आपल्या बरोबर सर्वांना सामील करून घेत आहेत. कधी कधी भक्त लोक वैतागलेले भक्त लोक आणि असे कधी कधी कर्मी लोक त्यांना हा प्रश्न विचारतात की हे सगळं आत्मा परमात्मा अध्यात्म हे कशाला निर्माण केलं भगवंताने? केलंच नसतं राजून झाला नसतं. कशाला वांगडीत पडले भगवान? सगळं एवढं कशाला उद्योग करून ठेवला होता भगवंताने? आम्ही विसरायचं भगवंताना, इकडे कष्ट करायचं तिकडे जायचं आणि विसरलं की इथे जन्म मृत्यू जरा झाली हे सगळा उपद्योग केलाच कशाला भगवंताने जर असं पुढे होणार आहे माहित असेल तर. प्रभुपाद उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादा आजारी माणूस आहे तो आजारी अवस्थेमध्ये दष्टपुष्ट शरीराची कल्पनाच करू शकत नाही. दष्टपुष्ट शरीराची तो कितीही त्याला समजून सांगितलं तरी तो कल्पनाच करू शकत नाही. खास करून ज्याचा दीर्घ आजार आहे 3 वर्ष 4 वर्ष एक 2-3 दिवस असेल तर थोडा समजू शकतो. पण दीर्घ आजार ज्याला आहे तो खरंच असं शक्तिमान शरीर होत असू शकतं कल्पनाच करू शकत नाही. आणि बघितलं तर त्याला द्वेष येतो, कोणी शक्तिमान शरीर बघितलं तर असा द्वेष येतो, कारण स्वतःच नाही आहे. म्हणजे हे काय उपद्रव करून ठेवला सगळा. पण उपद्रव कोणाचा आहे? आपला स्वतःचा रोग आपल्यामुळे आपण ओढवून देतो. तर सुखामध्ये असताना कोण आपण विचार करतो का? सुखामध्ये असताना कधी विचार करतो आपण? सुखाचा उपभोग घेत असतो आणि हे सुख वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. ही आपली स्थिती आहे. आपण प्रत्येक जण सुख वाढवण्यासाठी या जगामध्ये प्रयत्न करत असतो. परंतु दुःख आलं की आपण सुख होतं पूर्वीच तेही विसरून जातो. आणि एवढंच नव्हे, दुःख आलं की आपल्याला अनेक प्रकारच्या यातना, वेदना, आसक्ती, मोह हे सगळं त्याच्यामध्ये आपण इतके गोरफडून पडतो की सुख म्हणजे काय ही सुद्धा कल्पना विसरून जातो. आणि त्याच्यामध्ये एवढं सुख प्राप्त केलं असताना केवळ क्षणिक कारणासाठी आपण बघतो की लोक आत्महत्या करतात. त्याचं कारण काय? कारण ते इतर आनंद जो आहे हे विसरूनच गेलेले आहे. कारण ते सदा आत्ताची अवस्था जी आहे ती त्यांची विलहावस्थामध्ये आहे. तर भगवंत हे सत्य आनंद नित्य आपल्या अवस्थेमध्ये स्थित आहेत. ते स्वतःला विसरत नाहीत. आपण स्वतःला विसरून जातो म्हणून आपल्याला दुःख येतं. पण भगवंताच्या विरोधात ज्या असल्याला ज्या लीला आहे हा खरं म्हणजे विरोध नाही आहे. ती त्यांची अचिंत अशी कार्यशक्ती आहे. अचिंत अशी कार्यशक्ती जी आपल्या कोणतीच बुद्धीमुळं आपल्याला समजून येत नाही. आणि याचं मूळ कारण काय आहे की असतधानश्च, आपली श्रद्धा नाही आहे. तर प्रभुपाद एका सत्रामध्ये लिहितात की संशय हा अतिशय वाईट आहे. कारण संशयामुळे गैरसमज निर्माण होतात. गैरसमजामुळे कलह निर्माण होतो. कलहामुळे वैर निर्माण होतो. आणि वैर ज्याला निर्माण होतो त्याला प्रेम असलेले व्यक्ती सुद्धा एकमेकांचे शत्रू होतात एका क्षणामध्ये. केवळ संशय हे सामान्य प्रिन्सिपल तत्व आहे. तर भगवंताच्या बाबतीत हे प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थित होतं आपल्या अंतःकरणामध्ये. थोडस भगवंताशी संशय आणि त्याच्यानंतर काय होतं? गैरसमज भगवंताबद्दल. म्हणून या ब्रह्मवादी किंवा मायावादी किंवा तात्विकवादी असे जे लोक आहेत त्यांना संशयच आहे की व्यक्ती खरोखर असू शकते का, ती व्यक्ती असं करणं शक्यच नाही, हा संशय आहे. तिथनं मग गैरसमज. मग असं कसं शक्य आहे की सगळ्याला जन्म देणारे भगवंत हे कसे अजन्म असू शकतात? गैरसमज. ललनांच्या गोपिकांच्या मध्ये राहून भगवंत असे कसे काय सर्व कामनेपासून मुक्त राहू शकतात? संशय. त्याच्यामुळे गैरसमज. नंतर द्वेष, भगवंताविषयी द्वेष. आणि म्हणून भगवद्गीता किंवा भागवत यावरती व्याख्या करणारे लोक सुद्धा यावरती विश्वास ठेवत नाही की कृष्ण ही व्यक्ती आहे. आणि म्हणून ते कृष्ण लीलांचं वर्णन करणारं जे त्यांचे तत्व जे आहे म्हणजे भगवद्गीता याच्यावरती जास्त भाष्य करतात. आम्ही कधी वर्णन नाही की लोक प्रेमानं राम लीलांचं वर्णन करतात. पण करणारे सुद्धा चुकीच्या मी स्वतः कृष्ण समजून राहतेचं वर्णन करणारे किंवा सर्वजण कृष्ण आहे असं समजून राम लीलांचं वर्णन करणारे. तर हे संशय आणि गैरसमज इतके यामध्ये आहेत की अशी अवस्था का होते? कारण जोपर्यंत कृष्णावरती आपली आसक्ती नाही तोपर्यंत कृष्ण आपल्याला समजणार नाही. त्याच्यामध्ये सगळेच विरोधाभास लागतील. तर रूप गोस्वामीने या नऊ स्तर दिलेल्या भक्ती असली कशी उन्नती होत जाते. अधोश्रद्धा तथा साधुसंघा तथा भजनक्रिया अनर्थ निवृत्ती. पुढे काय मला माहिती नाही, तुम्ही अडकलोय. कोणाला माहिती आहे? हा, निष्ठा वृत्ती भाव प्रेम तात्विकदृष्ट्या माहिती आहे. तर आपण अडकलो त्या आपली जी श्रद्धा आहे नाही असं नाही. श्रद्धा साधू संघ पण आहे, भजन क्रिया पण चालू आहे. अनर्थ निवृत्तीमध्ये आपण सॉरी आपण नाही फक्त कोण आपण अडकतो तिकडनं पुढे रुची उत्पन्न होत नाही. त्याच्या निष्ठा उत्पन्न होत नाही. नंतर रुची उत्पन्न होत नाही मग आसक्ती आहे. भक्ती विनोद ठाकूर सांगतात की जोपर्यंत आसक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत पुढच्या दोन स्टेज ज्या आहेत खऱ्या भक्तीच्या त्या आपल्या अंतःकरणामध्ये उदय होत नाही. बहुतेक जे लोक आहेत जरी त्यांची श्रद्धा असते, जे काही लोक आहेत की जे श्रद्धेनं काय माहिती आहे कृष्ण आहे भगवंत आहे, श्रद्धा आहे नाही असं नाही, परंतु भजन क्रिया नाही किंवा अनर्थ निवृत्तीसाठी प्रयत्न नाही किंवा साधुसंग नाही, तर अनेक अशा गोष्टीमध्ये त्याच लेवलला तिथेच अडकून पडले अनर्थ निवृत्ती. तर भक्तिविनोद ठाकूर वर्णन करतात की अनर्थ निवृत्ती म्हणजे काय, उंबरठा आहे भौतिक जगात ना आध्यात्मिक जगात जायचं. तर उंबरठ्याच्या वरतीच आपण काय आहोत की आता विचार आता खरोखरच ते सोडून जायचं, कारण बाहेर माहिती नाही काय आहे, बाहेर माहिती नाही काय आहे, खरोखरच आहे का सगळं हे. कारण भागवतमध्ये वर्णन केलंय यस्यवै श्रीमानायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पादते कोणता शोक मोह भयापा. ही कृष्ण परमपुरुष आहे, त्यांचं वर्णन जे आहे हे अतिशय सुंदर आहे. आणि हा याचं ऐकल्यानं काय होतं, भक्तिरुत्पादते भक्ती उत्पन्न होते, त्यामुळे काय होतं शोक मोह भय ह्याच्यापासून आपण मुक्त होतो. तर शोक भय आणि मोह हे आत्मा जो सनातन आहे त्याला असे का येतात, कारण आत्माने ज्यावेळेला शरीर धारण करतो त्यावेळेला त्याला भूत वर्तमान आणि भविष्य या तीन काळ तो बांधला जातो. भूत काळ आहे आणि वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ आहे. तर शोक मोह भयापहा हे काय आहे, भूत काळाबद्दल शोक करतो आत्मा, म्हणजे बद्ध जीव जो आहे भूत काळाबद्दल शोक, वर्तमान काळाबद्दल मोह आहे आणि भविष्य काळाबद्दल भय आहे. आणि म्हणून भक्तिरुत्पाद्यते, भक्तीची उत्पत्ती होत नाही भक्तिरुत्पाद्यते. तर आपण ज्यावेळेला समजतो की आत्मा या तिन्ही काळातून मुक्त आहे, भविष्य भूत आणि वर्तमान, तर कृष्ण हे काळातीत आहे. अनंत वर्णन केलेलं आहे की काळालाही काळ हे भगवंताला भेटतो. तर जे शास्त्राचं वाचन किंवा अध्ययन या काळाच्या प्रभावाखाली राहून म्हणजे बद्धावस्थेमध्ये करतायत त्यांना काळातीत भगवंत समजणं अशक्य आहे. जे लोक या लीला वाचताना भगवंताला एक साधारण व्यक्ती आपल्यासारखा ज्यावेळेस समजतात त्यावेळेला हे कसं होऊ शकतं, कारण या जगाची स्थिती काय रूपात सांगतात की आत्मवत मान्यते जगत, आपल्यासारखं सर्व जग लोक पाहतात की मी जी गोष्ट करू शकत नाही ठीक आहे, कल्पना करत सगळं थोडी जास्त ठीक आहे, पण एवढं गोवर्धन पर्वत सारखं कसं उचलतात हे कसं शक्य आहे. आणि मोठे मोठे भागवतकार सुद्धा गोवर्धनचं विचित्रपणे वर्णन करतात की हा खरा म्हणजे पर्वत नाही आहे, कुरुक्षेत्र ही युद्धभूमी नाही आहे. आजही तिथे उपस्थित असताना सुद्धा हे नाही म्हणतात, पण ह्याचं कारण काय, अनर्थ निवृत्ती, जरी श्रद्धा थोडी अनर्थ आहे त्यामुळं ऋषी निष्ठा नाही आणि आसक्ती नाही. भगवद्गीतेमध्ये कुणाला भगवान सांगतात की कुणाला हे कळेल, मैया आसक्त मनपार्थ माम अनुस्मर येतच, की जो भक्त भगवंतावरती आसक्त झालेला आहे की त्याला आणि कुठे आसक्ती नाही आहे, फक्त भगवंतावरती विधान होय. की आता काही लोकांची अवस्था असते की भौतिक जगात पण आसक्ती आणि आध्यात्मिक जगतात पण आसक्ती, दोन्हीकडे पाय ठेवून उभे, कधी कधी दोन्ही पाय जातात, दोन्ही असे फक्त काही त्रास आले की दोन्ही सोडून देतात, ना ते पण आहे ना ते पण, आणि वैफल्यकडे असतं. तर या उंबरठ्यावरती आपण असल्या कारणानं अनर्थ निवृत्तीच्या तोपर्यंत पुढे आपण सरकत नाही. आसक्ती असं नाही, श्रद्धा नाही असं नाही, श्रद्धा आहे, परंतु आसक्तीमुळे आपण ह्या लीला समजत नाही. म्हणून भक्ती विनोद ठाकूर सांगतात की आसक्ती जोपर्यंत आपण दूर करत नाही तोपर्यंत रुची उत्पन्न होत नाही. कारण रुक्मस्वामी उपदेशामध्ये वर्णन करतायत की त्या कृष्ण नामचरितादी सिताप्त विद्या चित्तो पतत रसनस्य नरोचिकानो किंत्वादरात फलजिनम फलसैव दृष्टात स्वाद्वी क्रमा भवती तद्गत मूल हंत्री. की त्यात कृष्ण नाम आदि या कृष्ण नाम आदि चरित्र जे आहे भगवंताचे चरित्र लीला नाम हे सर्व गोड आहे, मधुर आहे, हा तवसाचा रस. परंतु पित्तोपतप्त, पित्ताने तप्त झालेला ज्यांचं रोगी शरीर आहे त्यांना ते गोड लागत नाही, परत कडू लागत, कडू लागत. हा गोडीची कल्पनाच नाही, कोणतेही संशय येतो गोड आहे का जगात काय, आणि जे खातो ते सगळं कडूच लागतंय, हा गोडी हे पण येत नाही. परंतु किंच आदरात अनुदिनम खरु सर्व सर्व दिसता, आदरानं ज्यावेळेला आपण ह्या लीला ऐकतो पहिला आदर निर्माण झाला पाहिजे भक्तांच्या बद्दल, हा ज्याच्यावर ऐकतो त्याच्याबद्दल, त्याच्याकडनं ह्या भगवंताबद्दल परंपरेबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. म्हणजे दुसरीकडे कुठेही श्रद्धा नसली पाहिजे, दुसरीकडे कुठेही श्रद्धा नसली पाहिजे. ही आपल्याला पूर्ण काय मिळत आहे, कारण भागवत मध्ये व्यासदेव सांगतायत की तत्र सामृत तृप्तस्य नान्यत्रस्य चित्कुजित. हे भागवत जे आहे की सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवत मिश्रते, सर्व वेदांत सार आहे. पुन्हा तुम्हाला दुसरीकडे काही हुडकण्याची गरज नाही, एवढी श्रद्धा पाहिजे की भागवत मध्ये सर्व काही आहे. तत्र सामृत तृप्तस्य नान्यत्रस्य चित्कुजित, ज्यावेळेला हा भागवत रस आपण आस्वादन करू, निगमकल्प तरुण कलितम फलम सुखमुखात अमृत द्रव्य, हे कल्प तरु की सर्व वैदिक फळांचं परिपक्व असं फळ आहे, तर अशा फळाचं ज्यावेळेला आपण आस्वादन करतो त्यावेळेला आणखी कुठेही काय बघायला लागणार, कुठेही लागणार नाही आपलं मन. तर ही आसक्ती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला भगवंत आपल्याला मदत करतात, त्यासाठी आदर पाहिजे. किंतु आदरात अनुदिनम, असं नाही की कधीतरी घेतलं, हा आयुष्यामध्ये एकदा भागवत सप्ताह केला या वर्षातून एकदा केला, अनुदिनम जे आपण भागवतमध्ये म्हणतो नित्य भागवत सेवया. किंतु आदरात अनुदिनम, हा ज्यावेळेला काव्य होते चित्तोपतप्त त्यावेळेला आपण वैज्ञानिक डॉक्टरकडे जातो आणि औषध देतो, औषध घेतो आपण, असं नाही की सगळं औषध आपण एकदाच घेतो, हा रोग सगळंच औषध एकदाच घेतलं तर रोग बरा एकदम माझं पटकन बरा होऊन जाईल, किंवा असं नाही की डॉक्टरने सांगितल्यापेक्षा आपण आपल्याला काय तेवढा रोग नाही आहे डॉक्टरला काय कळत आहे, आपण आणखी जास्त प्रमाण विविध आपल्या आणखी प्रमाण म्हणजे 3 वेळा घ्यायचं औषध आपण 9 वेळा घेतो, हा म्हणजे 1 दिवसात औषध 3 दिवसामध्ये, तर दोन्ही आपण करता कामा नाही, जसं आपल्याला सांगितलं जसं. तर किंतु आदरात अनुदिनम खलु सैव, खलु म्हणजे औषध, सैव दृष्टा, हे जर आदरानं दररोज औषध घेतलं भगवंताबद्दल, त्याच्यामध्ये भगवंताचं जे काही आहे नाम चरित्र सेवा दररोज स्वाधी क्रमात, स्वाधी म्हणजे रुची, त्याच्यामध्ये स्वादी क्रमात थोडा थोडा, असं नाही की एकदम तुम्हाला एक ग्लास उसाचा रस कडू लागला आणि दुसरा औषध घेतल्यानंतर ताबडतोब गोड लागेल, असं नाही होणार, गोडी वाढत जाईल. स्वादी क्रमात थोडं थोडं भवती तद्गद मूल हंत्री, म्हणजे तप्त जो आहे, तप्त की त्रिविधा तापानं तप्त झालेला हा जीव जो आहे, मूळ मुळापासून अशा लीला ऐकल्यानं मुळापासून त्याची या जगातली आकस्य निघून जाईल, आणि मग जे काही भगवंत करतात याबद्दल आश्चर्य वाटायला लागेलच, आणि त्या आश्चर्यामध्ये आनंद की किती भगवंत महान आहे संशय येणार नाही, भगवंताच्या महानतेची आपल्याला किती भगवंत महान आहे आणि त्याची स्तुती आपण करायला लागलो. तसं काही लोकांना कळत नाही की अजन्म असून जन्म का घेतात, भगवंत जर अजन्म आहे तर भगवंत जन्मरहित आहेत, हा जन्म घ्यावा लागत नाही. तरी पण आध्यात्मिक जगतामध्ये भगवंत हे भक्तांच्या बरोबर प्रेमांचं आस्वादन करतात, निरनिराळ्या स्तरावरती निरनिराळ्या संबंधामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये माता आहेत, पिता आहेत, पत्नी आहेत, प्रेयसी आहे, मुलं आहेत, घरं आहेत, सर्व काही आहे. तर या भौतिक जगतामध्ये विपर्यस्त किंवा विपरीत रूपामध्ये उपस्थित आहेत, जे आध्यात्मिक जगतामध्ये पूर्ण रूपामध्ये व्यवस्थित आहे उपस्थित आहेत. तर ब्रह्मवादी मायावादी जे फक्त लोक नाही आहेत त्यांना हे कळतच नाही, कारण इम्पर्सनल म्हणजे व्यक्तिगत स्वरूप हे ते पाहत नाहीत. कारण काय आहे, सगळा एक मोठा गोळा आहे, शून्य आहे, सगळं शून्य आहे, म्हणजे व्यक्ती राहिलीच नाही, सगळं शून्य आहे. ते निर्विशेष आहे की तीन गुणांनी आत्मा जो आहे तो वरच कमर काढले की सगळे एकत्र येतात, आत्म्याने गोळासारखा बनतो ब्रह्म. काय लोक की ब्रह्मज्योती आहे. तर या एक ब्रह्मज्योती ब्रह्मज्योतिणीची साथ लीला करू शकत नाही. कारण ब्रह्मज्योतीच आहे, ब्रह्मज्योतिणी नाही. किंवा दुसरं की एक ब्रह्मज्योती दुसऱ्या ब्रह्मज्योतीला जन्म देऊ शकते का, असं ह्या कल्पनाच करता येणार नाही. म्हणून अशा ज्या लीला आहेत त्या समजणं कठीण जातं की व्यक्ती जर स्वीकार केला नाही तर संबंध हे स्वीकार करू शकत नाही. आणि म्हणून भगवंत समजण्यासाठी भगवंत एक पूर्ण व्यक्ती आहे. स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगताय की त्वामिमो पुरुषो लोके जानाति पुरुषोत्तम. आता ह्याच्याबद्दल संशय का असावा? स्वतः भगवंत ज्यांनी भगवद्गीता लिहिली ते सांगते द्वाविमो पुरुषो लोके दोन्ही जगतामध्ये. आता कुठले दोन जग आली, आध्यात्मिक आणि भौतिक? पुरुष लोके अशा लोकांच्या मध्ये जानाति, मला पुरुष उत्तम असं समजलं जातं. मी सर्व पुरुषांच्या मध्ये उत्तम आहे, उत्तम पुरुष. तर पुरुष आहे किंवा व्यक्ती आहे, तर अशा व्यक्ती म्हणलं की संबंध आले. तर आध्यात्मिक जगतामध्ये भगवंत सगळ्यांना प्रेम देत आहेत आणि त्या प्रेमाचा आस्वादन भक्तांच्या बरोबर करतायत. तर भगवंत निर्माण झाले नाही, ते भगवंताने त्यांचे अंश निर्माण झाले नाही, ते आहेतच. कारण आनंद हा स्वभाव आहे. शून्यवाद्यांना आनंद समजणार नाही. पण आनंद असतो सच्चिदानंद जो आहे, ते सगळे म्हणतात सच्चिदानंद सच्चिदानंद, परंतु त्यांना सच्चिदानंद काय आहे याची तात्विकदृष्ट्या सुद्धा कल्पना नाही. त्यामुळे ते भगवंत सच्चिदानंद आहेत किंवा त्यांच्याशी लीला करणारे जे भक्त आहेत तेही सच्चिदानंद आहेत हेही त्यांना कळत नाही. म्हणून हा जो भवरोग झालेला आहे, हा या भवरोगात जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत भगवंत व्यक्ती किंवा त्यांचे जे संबंधित जे काही आहे ते कळणार नाही. परंतु भक्त लोक आश्चर्य करतात. हा तुकाराम महाराज सांगतात की विश्वाचा जनिता म्हणतो यशोदेची माता. आश्चर्य आनंद आहे, संशय नाही आहे. विश्वास म्हणजे सर्व जग त्याने निर्माण केलं तो यशोदेला आई म्हणतो. म्हणजे आई काय आहे, आईपासून कोणी निर्माण होतो. परंतु भगवंत यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे. तर आनंदानं भक्त लोक त्यांची स्तुती करतात. यशोदा ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण बलराम यमुनेच्या किनारी माती खातात ब्रह्मांड घात कैलासील वृंदावनमध्ये, आणि माती खाऊन आल्यानंतर यशोदा भगवंताला जात म्हणजे मुख उघडण्यासाठी सांगते. आता कुठल्या भगवंताला तुम्ही जात मुख उघडायला सांगितलं तर काय दिसेल, आतमध्ये किडलेले जात तंबाखू सुटी कुठेतरी कोपऱ्यामध्ये. आता हे भगवंत तसा गती. परंतु ज्यावेळेला भगवंतांनी मुख उघडलं त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं, अनंत ब्रह्मांड त्याच्यामध्ये पाहिले, अनंत ब्रह्मांड. आणि एवढंच नव्हे, त्याच्यामध्ये यशोदाही स्वतःला पाहते की आपण कृष्णाच्या मुखामध्ये पाहतोय. आता ही कोणाला शक्य आहे? आभास आहे, बाहेरही यशोदा आहे आणि तिच्या मुखामध्ये पण आहे. हे कसं शक्य आहे? आपल्याला शक्य नाही, परम सत्याला हे शक्य आहे. कारण भगवान सांगतात की मत्तानी सर्व भूतानी, ती सर्व जगतामध्ये मी स्थित आहे आणि सर्व जग माझ्यामध्ये स्थित आहे. मी स्थित आहे कोणाला कळत नाही. आणि असे लोक जे आहेत लीलांच्या बद्दल बोलून जात. तर इथे जे वर्णन केलेल्या त्या लीला की उद्धव प्रभुपाद तात्पर्य लिहितात की उद्धवाला अशी शंका आली होती काय, असे भागवत वरती कोण जर प्रवचन देत असेल तर म्हणजे उद्धवाला शंका आली की हेच काय ते भगवान की जे काळ त्यांना घाबरतो ते जरासंधाला घाबरून द्वारकेला यांनी किल्ला बांधला तिकडे राहिले गेले. मग कसे काय हे भगवंत आहेत? तुला माहिती जरासंध ज्यावेळेला कंसाची हत्या केली भगवंताने, दोन पत्नी अस्थी आणि सुस्थी या दोन त्यांच्या पत्नी त्या जरासंधांच्याकडे गेल्या राहण्यासाठी टिकूला. त्या जरासंधाला भरपूर क्रोध आला होता की आपल्या जावयाची हत्या. हा पण जावयाच्याने हलवे मुली आहेत. हा त्यांची हात बरोबर आहे ना. काय नात आहे हरिभो पुण्यात पंडित हरिभो हरे कृष्ण. तर जरासंधाला द्वेष आला द्वेष भगवंताबद्दल. तर त्यांनी काय ठरवलं की मथुरेवरतीच हल्ला करायचा आणि म्हणून 17-18 अक्षवणी सैन्य घेऊन मथुरेवरती आले. ते जवळजवळ 3 कोटी लोक. आता हे पण किती आश्चर्य आहे पहा. मथुरा आपण पाहिलेली आहे ना. आता मथुरेमध्ये कोण होतं पहिल्यांदा पहा. हा वृंदावनमध्ये त्या काळात ही नंदबाबा आहेत आणि त्यांच्याकडे गाई किती आहेत 9 लाख. त्यांचे झेड सिक्युरिटी जे त्यांचे शरीररक्षक किती आहेत तेही 9 लाख. त्यानंतर बाकी सर्व जनता म्हणजे किती लोक मथुरेमध्ये राहत होते विचार करा. आणि त्यांना हे 3 कोटी सैन्य तिकडे म्हणाल की अरे बापरे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मला माहिती नाही. बरं तरी एवढे लोक तिथे मावतातच कसे. त्याच्यामुळे भागवत समजणं कठीण आहे. एवढे लोक तिथे मावतातच कसे. 3 कोटी लोक घेऊन हा जरासंध 18 अक्षवणी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती पण तुम्ही गेला तिथे पण 18 अक्षवणी होते. ती पण तुम्ही युद्धभूमी बघितला तुम्ही विचार करणार की इथे 3 कोटी लोक कसे काय एखाद्या धोक्यावर बसला तरी होणार नाही. कसे काय एवढे आणि त्यांच्याबरोबर हाती हे सगळं घेऊन बापरे. त्या तीन ते आपल्याला समजणार नाही. हा मला एक अनुभव आहे. मी शिवासांगणला गेलात ना कधी. शिवासांगण ओरिजिनली जाळला आपण आम्ही पहिल्यांदा गेलो आहे. त्यावेळेला एक लहानशी खोली होती. त्यातली 1x20 असेल लहानशी खोली शिवासांगण. आता ती मूळ आहे तिथे पण त्याच्या आणखी काही भरपूर बांधकाम झालेलं आहे. त्या खोलीमध्ये सर्वसामान्य 20-30 किती लोक बसते जास्तीत जास्त 50-60-80 अगदी कसून भरले तर 100-150. पण आम्ही यात्रेला गेलो होतो महाराजांच्या बरोबर 300 लोक होते. सगळेजण आतमध्ये आनंदाने कीर्तन करत होतो. कोणालाही असे वाटले नाही की अडचण झाली आहे. नंतर बाहेरानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं अरे एवढ्याशा लहान जागेमध्ये 300 कल्पना करत नाही आपण बाहेर असताना. ते होऊ शकतं कसं ते आपल्याला माहिती नाही. कारण भगवंत काही करू शकतात. तर ही भगवंताच्या भक्तांची श्रद्धा की भगवंत काहीही करू शकतात. आपल्याला माहित आहे ब्राह्मणाची आणि मोती याची कथा. ब्राह्मणाला विश्वास आहे. विश्वास होतं कसं काय होऊ शकतं. पण मोती जो झाडाखाली बसल्यानंतर याला काय शक्य नाही. एवढ्या सिटीमध्ये एवढं मोठं झाड वगैरे ठेवलं त्याला काय शक्य नाही. ही श्रद्धा उद्या जर तुम्हाला सांगितलं कृष्णाने की कृष्ण मी कृष्ण आहे तुम्हाला सांगतो की सूर्य पश्चिमेला उगवतो किती जण विश्वास ठेवा. एक पण नाही. अरे बापरे कसे बघता तुम्ही. प्रभुपादांनी हा प्रश्न केला. ज्यावेळेला प्रभुपाद अंतिम दिनामध्ये होते त्यांनी सगळ्या जीवीसीना बोलवलं. त्यांनी म्हणले की हाऊ मेनी ऑफ यू बिलीव कृष्णा इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. आणि कुणी आत्मवाद केला नाही. संन्यासी जीबीसी म्हणाल की इफ यू रिअली हॅव अ कम्प्लीट फेथ यू कॅन चेंज होल वर्ल्ड इन 18 डेज. ही श्रद्धा ही आसक्ती ही ज्यावेळेला श्रद्धा प्राप्त होईल त्यावेळेला या लीला ज्या आहेत या खरोखरच आपल्याला आनंद द्यायला लागतील. आता आपल्याला अंतकरण शुद्ध होत आहे ज्ञान मिळत आहे की भगवंताबद्दल. तर जरासंधाला ही भगवंताची कल्पना नाही. जरासंधाने हल्ला केला आणि संपूर्ण हल्ला केल्यानंतर भगवंताने कधी हल्ला केला सगळ्या सैन्याला फार मारून टाकलं एका धक्क्यात. आता त्याने जरासंधाला मारलं नाही. जरासंधा एवढं सगळं झाल्यानंतर वैराग्य आलं. भगवंताला आपण अर्पण करत नाही काढून घेतलं की आपल्याला वैराग्य येतं. अनेक प्रकारचे वैराग्य आहेत. प्रसूती वैराग्य त्यानंतर स्मशान वैराग्य फाल्गू वैराग्य. प्रसूती वैराग्य स्त्रीला असं सांगितलं जातं माझ्या अनुभव नाही की ज्यावेळेला प्रसूती होते त्यावेळेला आणली की काय कसले कशाला या भानगडीत पडलं केवढ्या वेदना आहेत वैराग्य येतं. आता पुन्हा असं करणार नाही, नको होतं, थोडासा आनंद मिळाला दिसतोय, नऊ महिने त्यानंतर आणखी नंतर हा प्रसिद्धीचा केवढा त्रास, वैराग्य निर्माण होतो. पण एका वर्षात पुन्हा अंतरून जातो प्रसिद्धी वैराग्य. त्यानंतर स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य सगळ्यांना माहितीये की स्मशानाच्या वेळेला जातो त्यावेळेला का ते काय राहिलं जीवनामध्ये, बिचारा दोघांना काय घेऊन गेला, आपण म्हणतो बिचारा दोघांना काय घेऊन गेला, सगळं इथेच ठेवून गेला, काय आहे जीवनामध्ये. पुन्हा घरी येतो आणि पुन्हा आजकाल सिरियल हा टी व्ही लावून बसतो. हे सूतक जे आहे हे कशासाठी आहे, लोक सूतक पाळतात काय करतात की देवांना बुडवून ठेवतात. आजपर्यंत जे कर्मकांड सूतक देवांना बुडवून ठेवतात, त्याचा अर्थ असा आहे की देवांना बुडवून ठेवायचं नाही, आपण या संसारामध्ये बुडलेलो आहोत हे समजण्यासाठी ते देवाने आपल्यासारख्याच समजतात, त्यांना बुडवतात, आपण मात्र टी व्ही बसतात. सूतक कशासाठी आहे, सूतक जे आहे हे जाणण्यासाठी की आपण वैराग्य जे आपल्याला स्मशानामध्ये प्राप्त झालेलं आहे त्यासाठी भगवद्गीता वाचावी, ते समजून घ्यावं की या सूतकाच्या मध्ये की दुःख आहे. दुःखामध्ये फिलॉसॉफी समजते, गुरुपाद सांगतात की जो कोणी दुःखी आहे त्याला फिलॉसॉफी तत्व लवकर समजते, त्याला अनुभव घेतोय तो दुःखाचा, त्याला दुःख आहे हे समजावे लागत नाही. आनंदात असलेल्या थोडं दुःख आहे समजावणं थोडं कठीण जातं, पण आता दुःखात आहे की जे जग कसं तात्पुरत आहे, कसं असत्य आहे, तर त्याला ताबडतोब त्याची काय होतं की प्रभाव पडतो. तर हे सूतक आहे त्यासाठी. पण दुर्दैवानं आजची प्रथा आहे फक्त उलटी, आपण बुडलेलं समजणे आधी देवाला बुडवून ठेवतात. तर भक्ताने असं करण्याची काय गरज नाही, प्रभुपाद सांगतो की जप चालू ठेवा, पूजा चालू ठेवा, सगळं काही चालू ठेवा, काही बंद तरी गेलं पण प्रभूजी आमच्या घरी असेल की आई बाबा बाबा काय करायचं, जप बंद करायचं का, काय सेवा बंद करायची का, काही करण्याची गरज जास्त करा. समजून घ्या की हे सत्य आहे, आपलंही असंच होणार आहे. तर जप बंद करायची गरज नाही, प्रसाद खायचं बंद करायची गरज नाही. आता तुमचा भाव आहे जसं भूक नाही होऊ शकतं, प्रेम असलेली व्यक्ती आहे त्यामुळे त्या सगळ्या शोक तुम्ही प्रकट करायला हरकत नाही, पण त्या भक्तीवरती परिणाम होता कामाने, उलट भक्ती वाढली पाहिजे. हा त्यासाठी आपण भक्तांचं ज्या वेळेला देह ठेवता त्यावेळेला आपण फिस्ट कीर्तन करतो. हा काय काही लोक म्हणतात, आम्ही एकदा जीव वृंदावन एक भक्त त्यांचा त्याने देहत्याग केला आणि त्या दिवशी आम्ही मंदिरमध्ये कीर्तन जोरात करत होतो आणि काही गेस्ट लोक येतात, त्यांनी विचारले की आज काय उत्सव आहे का, म्हणजे की हा उत्सव आहे का, असे असे आमच्या जीवनामध्ये एक भक्त त्यांनी आज देहसाद केला कीर्तन. अरे तुम्ही देहसाद केल्यावरती कीर्तन म्हणून करता, असं कसं काय विचित्र लोक आहेत. तर हे हा हे समजणार नाही लोकांना. तर शोक जो आहे हा करायला हरकत नाही, पण त्याची परिणिती काय की शोक आपल्या समोर आहे परंतु भगवतधामामध्ये. तो त्याचं उदाहरण देतो की कसा प्रकारचा हा शोक आहे, की ज्याप्रमाणे पुरुषांना हा भाव थोडा करणार नाही पण तात्विक दृष्ट्या आपण समजू शकतो, की एका मुलीचं ज्या वेळेला लग्न होतं तर ती रडत असते, शोक होतो तिला कशाबाबत, की आपलं घर सोडून जाते आहे, पण त्याच्यावर आनंद पण आहे की आपण या व्यक्तीची विवाह केलेला आहे, की तो आनंद आहे. तर ह्या वेळेला सगळेजण रडत असतात, आई रडत असते, बाबा रडत असतोय, प्रेम राहिलेच असते शिल्लक तर तोपर्यंत, नाही तर कधी कधी चढवतात राहायला आता. बरं झालं त्रास निघून गेला. जसं श्यामानंद मागच्या वेळ सांगत होते की दोघं जेलमध्ये रडत होते वेड्याने होऊन, तर विचारले दोघं काय रडत आहे ते, तर एक लैला मिळाली म्हणून दुसरी मिळाली म्हणून. तर इतके रडत असतात की तुला बरं जरा त्रास गेला, जरा रडत असतो की हा त्रास माझ्याकडे आला. संसार इंग्रजीमध्ये सांगतात की ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साइड, बाहेर म्हणून गाडव, म्हणजे आपल्याला माहिती गाढवाला सुद्धा हा आनंद होतो, की गाढव त्याला वैशाखनंदन म्हणतात, माहिती आहे तुम्हाला का म्हणतात, की वैशाखामध्ये काय होतं की सगळीकडे आता वैशाख संपला, आधी अधिक मास ज्येष्ठ संपला वैशाख, वैशाखामध्ये कशी स्थिती आधी बघ तुम्हाला गावत वगैरे कुठे दिसणार नाही, आता सगळं वाळलेलं आहे, सगळं वाळून गेलेलं आहे, पण गाढवाला याच्यामध्ये काय असतो आनंद होतो. त्याचं कारण का, तू गाढव होता खायला किती लागतंय हो, समजतो भरपूर खातो म्हणून तो सरत सरत जातो आणि पाठीमागे पाहतो, अरे वा माझ्यामध्ये केवढी ताकद आहे, पाठीमध्ये सगळं खाऊन टाकलं मी, पण त्याला माहित नाही गवत वाळून गेलेलं आहे, गवतच नाहीये, पण त्याला एक मानसिक आनंद होतो त्याच्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये त्याला डिप्रेशन येतं, डिप्रेशन म्हणजे निराश होतो आणि ही इतकं सकाळपासून थंडगारपर्यंत चालतो अजूनही चांगली वेळ पुढे किती किती आपल्याला खायचं आहे म्हणजे त्याला डिअरिया डिसेंट्री सगळं सुरू होत असतं आणि खातच राहतो पण तो उन्हाळ्यात मात्र एकदम समाधानी असतो. आता आपलं जीवन पण तसंच आहे की सॉरी कशावर मध्ये गाडव कशाला आला कशावर ना शोक हा गाडव शोक करतो अशा प्रकारे नाही वैराग्यवरून आला कुठल्या कुठे तर वैराग्य असंच आहे कुठल्या कुठे घेऊन जातो आपल्याला. तर हे प्रसिद्धी वैराग्य स्मशान वैराग्य हे स्मशान वैराग्य असं आहे की सुतक तर कशासाठी आहे की आपली सगळं काही सोडून धंदा नोकरी काम सगळं इव्हन जेवण सगळं सोडून फक्त भगवद्गीता वाचणे की आपल्याबद्दल ज्ञान प्राप्त करणे याच्यासाठी सुचक आहे. म्हणून ब्राह्मणाला कमी आहे हा वैशाणी शुक्रांत जास्त आहे परवैश्य आणि शुक्र जास्त ब्राह्मणाला 8 दिवस वैश्य आणि शुद्र यांना 15 दिवस आणि शुद्राला 30 दिवस कारण लोक समजत नाही. तर हे ब्राह्मण लोकांना थोडं ज्ञान आहे त्यांना थोडं त्यातली जास्त आणखी ते करू शकतात तर हे सुतक त्याच्यासाठी आहे. तर हा स्मशान वैराग्य ते लवकर निघून जात. तिसरं फाल्गू वैराग्य म्हणजे कुणाची वस्तू आहे आपल्याला माहिती नाही आपण सोडून देतो फाल्गू वैराग्य एक तर त्याचा त्याग करतो किंवा भोग घेतो जशी आहे तशी भगवंताच्या सेवेल लावणं आणि युक्त वैराग्य या 3 प्रकारचे वैराग्य. तर जरासंधालाही वैराग्य उत्पन्न झालं की आता काय आहे सगळं काही भगवंताने महाराजांना काढून घेतलं आणि सगळं सैन्य पराव झालं आणि एकटा शिल्लक राहिले निराशन परत जातो. जाताना तो तिच्याकडे आता हे भांडण पडायचं नाही आपण प्रसूर झाला त्याची मित्र भेटतात आणि काय रे एवढा डिप्रेस का हा स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्स करावं येतील माझ्याबरोबर निराश का दिसतो तेवढा आता म्हणजे काय करू ते कृष्णाने आणि बलरामाने माझा वध केला अरे ते काय गवड्याची पोर आहे चुकून झालंय कधी काम तर त्याला कर्मधर्म संयोग असं नाही की तुझ्यामध्ये काय शक्ती नाही आहे काय नाही आहे काय एकदाच झालं म्हणून काय पुन्हा येत होते का आयुष्यामध्ये पुन्हा हल्ला कर थोडं वैराग्य हा त्याच्या वैराग्यामध्ये थोडी पुन्हा भोगाची बरोबर आहे काय दोन पोरं माझं कसं काय एवढंसं छोटंसं सैन्य मोठवड्यातलं पुढे लोक पण आले नाही छोटंसं सैनिक घेऊन माझ्याबरोबर आले आणि युद्ध केलं आणि कसा काय 3 कोटी लोकांचा पराभव हे शक्य नाही झालं असेल क्लुक ज्याला इंग्रजीमध्ये क्लिक म्हणतात ती एक असं चूक झाली असेल अरे शक्य नाही कल्पनेनुसार तर शक्य नाही माझी शक्ती एवढी 3 कोटी आणि हा कुठे आणि मी एवढा मोठा हे कुठे गवळ्याची पोरं चुकून झालंय बरोबर आहे मित्र सांगतात ते बरोबर आहे पुन्हा हल्ला करतो असं 17 वेळा भगवंत जरासंधाचा असं काय कोणी विचार करेल की भगवंत असं का केलं जरासंधाला मारून टाकायचं नाही का त्याचा उद्देश हा की भगवंताने अवतार का धारण केला होता परित्राण साधुना विनाशाचे दुष्कृत राम आणि कंसानंतर उरले सगळे दुष्कृत कुणाचा असरा घेतला होता जरासंधांचा म्हणून सगळे दुष्कृत एकाच वेळेला भगवंत होलसेलमध्ये हा भगवंताला दुष्कृतांच्याकडे यायची गरज नाही दुष्कृतच भगवंताकडे येतात असे येईल त्याच्या एवढं सगळं लागल्यानंतर शेवटी त्या संधाला आता राहिलंच का नाही शिल्लक नंतर कालनेमीला समजला की आता असा त्यांनी पण भगवंताला शत्रू मानला जरासंध आपण दोघांनी मिळून केलं तर आपण भगवंताला हाकू शकतो म्हणून दोघांनी हल्ला दोन्हीकडनं हल्ला करायचा एकाने त्यांनी तूकडनं करतो तिकडनं करतो मी इकडनं करतो असं करतात पण भगवंत त्याच्यापेक्षा हुशार भगवंत काय करतात हे भरपूर झालं युद्ध ठीक नाही आहे सगळ्या मथुरेतल्या लोकांना एका रात्रीत विश्वकर्माला आज्ञा देतात की तू समुद्रामध्ये हे पुढे येणार नाही ती लोक ती समुद्रामध्ये तू यांच्यासाठी एक किल्ला बनव आणि तिकडे ह्या सगळ्यांना आपण ट्रान्सफर करू सगळेजण एका रात्रीत ट्रान्सफर झाले त्यांना माहित पण नाही सकाळी उठल्यानंतर बघा हे काय द्वारकेला भिंती उभे आहे का दादा हे काय भिंती आजूबाजूला द्वारका सर्वाचे कुठे हा भिंती दिसतात म्हणून त्याचं नाव द्वारका आणि कृष्णा तिथं आसरा घेतला. आता लोकांना वाटते की अरे अरे भगवंताला जे सगळं नियंत्रण करू शकतं असेल या किल्ल्याचा आसरा आहे की ह्या किल्ल्यामध्ये लपून बसायची काय गरज आहे हा समजत नाही कल्पनेच्या पलीकडे पण त्याच वेळेला भगवंत एकटे फिरायला बाहेर पडतात मथुरेमध्ये आणि कालनेमी पाहतो कालनेमी पाहिल्यानंतर भगवंत पुढे आहेत कालनेमी पाठ लागतो पाठ लागतो भगवंत ते चालत जातात, चहानेमी पळते, भगवंत चालत आहेत पण अगदी जवळ येतात परंतु भेटत नाही, अगदी जवळ येतात परंतु काल नेहमी पळतोय पुढे. तर भगवंत पुढे आणि काल नेहमी पाण्यामुळे असं चाललेलं आहे, काल नेहमी आले 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 आता झालेले, हा हात लावतो पकडतो मारतो का असा भाव करत त्यानं कृष्ण आपले चाललेले आहे. तर प्रभुपाद वर्णन करतात की भगवंताला पकडण्यासाठी शुद्ध अंतकरण पाहिजे. जरी शिकवून जर भगवंताला पकडण्यासाठी गेलं असं भगवंत आपल्याला कधी आदामध्ये येणार नाही. तशीच अवस्था आहे यशोदेची. यशोदा पण भगवंताला पकडावं जाते आहे, यशोदा पण भगवंताला पकडावं जाते आहे आणि दोन बोटा अंतर कमी आहे. एक काय आहे, एक दोन बोट कशासाठी आहेत, दोन बोट आचार्य लोक वर्णन करतात ऐकले दामोदर लीला. दोन बोट म्हणजे काय आहे, हा एक म्हणजे स्वतःची शक्ती, दुसरं भगवंताची कृपा, दोन्ही एकत्र आलं पाहिजे. तर काळयावन स्वतःची शक्ती लावत होता परंतु भगवंताची कृपा नाही मिळाली कारण द्वेष करून बाळतोय. यशोदा शक्ती लावते परंतु भगवंताची कृपा पण त्यांना प्राप्त होते आणि त्यावेळेस त्यांची वाढवत 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 अत्यंत उच्च स्तरावरती आल्यानंतर भगवंत शरण जातात यशोदा. पण कालनेमीला शरण जात नाही कारण कालनेमी पाठ लागलाय, तसे आपण जर हरिविनं आम्हाला पाठ लागलो भगवंताच्या तर भगवंत मिळणार नाही. जप करताना कालनेमीच्या भावामध्ये नाही केला पाहिजे, आई नाही करायचं म्हणून आपलं करा थोडा मला काय झालं संध्याकाळी संपलं एकदा भगवंत आपल्या आयुष्यामध्ये मी आपल्या आयुष्यामध्ये. तर आता कालनेमीसारखा जप करता का म्हणून यशोदेसारखा प्रेमानं जर उरलेली सगळी कृपा आहे ती सगळी भगवंत देतील. तर भगवंताची कृपा लवकर कधी कधी प्राप्त होत नाही आपला संशय आहे, खरंच आहे. भगवंत ठीक आहे झाली 15 वर्ष 20 वर्ष ते अजून कुठं आपल्याला कृष्ण रात्री घेऊन रात्री स्वप्नात नाही आले किंवा आपल्याला का गोवर्धन दिसत नाही, आज आपल्या जंगल जंगलावर का वाटत नाही गोवर्धन आहे, समुद्र विचार का वाटत नाही पाणी म्हणजे जमून आहे, त्यानंतर सगळे झाडगडप बोलल्यानंतर आपल्याला का वाटत नाही वृंदावन आहे काय ते आपल्या आहे अनर्थ माहिती आपण एवढा आहे संशय आला होता आपल्यावरती. तर भक्ती जी आहे फार सुंदर प्रकार म्हणाली एका अवंबाचे वर्णन करतोय गेले 8 दिवस ते माझं ऐकताय त्यांनी वापरून ऐकलेलं आहे पण जे आज नवीन आहे त्यांना पुन्हा ऐकतो फार सुंदर आहे. की भक्ती म्हणजे कशी आहे की तुम्हाला ताबडतोब फळ दिसणार नाही, ताबडतोब फळ नाही. आपल्याला काय झालेलं आहे की लोकांना सवय झाली की आता पैसे दिले की 1 किलो तांदूळ मिळतो, आता क्रेडिट कार्ड आहे पैसे भरण्याची गरज नाही, फुकट कर्ज घेऊन नंतर कर्ज भरत राहा. तशी भक्तीमध्ये तुम्हाला ताबडतोब परिणाम फार कमी दिसतील दिसतील थोडे थोडे कारण भगवंत आपल्याला आसक्त करायचं इकडे थोडे देतात रुची देतात नाही असं नाही त्याचं फळ येणार इकडे थोडी देतात रुची नाही असं नाही. भक्ती ही कशी आहे शेतीसारखी आहे त्यामुळे फार सुंदर वर्णन करतो अरुणामध्ये की शेतकरी उन्हाळ्यामध्ये एक काय असतं की सगळी शेती आता पहा आजूबाजूला गेला असतो तुम्ही सगळे शेतकरी काय करतायत जमीन नांगरत आहेत आणि जमीन नांगरल्यानंतर सगळी त्यातलं गवत सगळी घाण घाण करतायत माती आहे आणि मग नांगरण करून त्याच्यामध्ये एक पोतभर बीज घालतात त्याच्यामध्ये ठीक आहे एक पोतभर बीज आणि पुन्हा वरती 3 इंच माती. आता शेतकऱ्यां असं लोकांनी समजलं एवढा कष्ट केले मी एवढं नांगरलं आणि एक पोत बीज त्याच्यामध्ये घातलं आणि त्याच्यावरती काय म्हणून माती घालून टाकली आणि असा सगळं वाया गेलं. काय लहान मुलगा म्हणा काय बाबा उद्याला आमच्या घरात अन्न नाही आणि तुम्ही नेऊन ते पोतवर होतं ते पण घालून टाकलं शेतात सगळं वाया जमिनीच्या खाली वाया गेलं सगळं. पण ज्या वडिलांना ज्ञान आहे त्यांना समजतं की लहान पोरं याला काय माहिती नाही की पहिला पावसाळा पण अजून याला समजला नाही वाढतोय एवढं पावसाळे गेले साफ पण अजून दुसऱ्या झालं नाही काय की पावसाळ्यात काय होतं की थोडे दिवस थांब म्हणजे अहो हे सगळं तुम्ही खायला घरात अन्न नाही आई ओरडते तुमच्या नावानं एक तारखेवर वाघ बघायला ते अन्न आणण्यासाठी आणि हे सगळं असलेलं धान्य तुम्ही शेतीत पाण्यात सगळं जमिनीत वाढवलं आणि वरती 3 इंच माती पण घातली त्याच्यात म्हणजे पुन्हा उडकून घेता पण येणार नाही. तर हे ते असं वाया गेलं दृष्टी भौतिक दृष्टीने काय वाटलं वाया गेलं परंतु ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला रोपं यायला लागतात आणखी पाऊस पडला की आणखी वाढतं आणखी पाऊस पडला आणखी वाढतं आणि 4 महिन्यामध्ये एका बीजामुळे 1000 दाणे मिळतात. ही भक्ती अशी आहे. तर ह्याला पाऊस हा महत्वाचा आहे. तुम्ही घातला सगळं काही केलं सगळं काही कष्ट शेतकरी सांगणार की आम्ही एवढे कष्ट केले नंतर पीक नाही आले की आत्महत्या करतात बरोबर. पण त्यामध्ये कृपा पण पाहिजे दैवम सेवा तर पंचकम हे सिद्धांत जो आहे आपण विसरता कामाने भगवंताची कृपा आहे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण सगळं काही व्यवस्थित करू पण भगवंताची कृपा नसेल तर आपल्याला काहीही मिळणार नाही. सगळं काही चाललंय व्यवस्थित, सगळं काही प्रयत्न करावेत, पण एक दैवम सेवा तर पंचकम, ही भगवंताच्या भक्तांची श्रद्धा. तर हे भक्ती ही अशा शेतीसारखी आहे. तुकाराम महाराज म्हणतात की थोडा धीर धरा, म्हणून रूप गोस्वामी सुद्धा उद्देशामध्ये सांगतात की उत्साहात निश्चयात धैर्य धीर पाहिजे एकदम. कधी कधी पावसाळा लांबतो पण पाऊस येणार निश्चित ही श्रद्धा आहे. एक वर्ष येणार नाही ठीक आहे, एक वर्ष आलं पण दुसरे वर्षी ती पिकवू होतात. त्याच्यामध्ये बी मध्ये तेवढी साठवून भगवंताने निर्माण केलेले आहे. पण म्हणून भक्तिविनोद ठाकूर सांगतात की शरणागतांची शरणागती सहा लक्षण आहे. त्यातलं एक लक्षण आहे की मी ही भक्ती निश्चितच प्राप्त करणार. प्रभुपाद सांगतात या जन्मातच ही श्रद्धा निश्चय आसक्ती असेल तर आपल्याला कृपा त्याच प्रमाणाने मिळते. तर कालयवन याच्यामध्ये ही श्रद्धा पण नाही भक्ती पण नाही, म्हणून भगवंत त्याच्यापासून दूर पळतात. तर हेच कृष्ण प्रभुपाद सत्रामध्ये पण लिहितात की हे कृष्ण सगळं कृष्णाबद्दल वाचतायत सांगतायत परंतु कृष्ण दूर पळतायत कारण यांच्या अंतकरण कालयवनासारखे आहेत. कालयवनाला त्यांना मारायचं आहे म्हणजे भगवंतांना मारायचं आहे. भागवत सांगताना भगवंत मारतात, कृष्ण सांगताना भगवंतांना मारायचं आहे. म्हणून ह्या लोकांना कालयवनासारखे प्राप्त होत नाहीत भगवंत. प्रेमांजन चरित भक्ती विलोचन आहे ना संत सदैव हृदयेश विलोकयंती. प्रेम पाहिजे अंतकरणामध्ये अभक्तांच्या मध्ये नाही. तर ही लीला समजणार नाही भगवंताची जे अभक्त आहेत त्यांना. हे कालयवनला घाबरून भगवंत पळतायत का असं नाहीये. भगवंत कालयवनला काहीतरी दुसरंच कारणासाठी पळवत आहेत असं नाही. दिसणाऱ्याला काय दिसेल की कालयवनला कोण भगवंत पळतायत, परंतु भक्तांना कळेल काय कळेल की हा त्याच्यामध्ये काहीतरी पळतायचा अर्थ काहीतरी भगवंताचा उद्देश आहे तेच पळणार नाही. हिरण्यकश्यपूच्या वेळेला भगवंत अवतार घेतात खांब्यातून एका क्षणामध्ये वाढून टाकलं असतं. एवढंच नव्हे देवदेवतांना भीती वाटली की अरे भगवंताचा नाही विष्णूचा नरसिंहदेवाचा पराभव होतोय की काय घाबरले. ते कधी कधी भगवंताच्या लीला करतात त्याचा अर्थ असा नाही की तो एकदम शक्तिमान झाला. तर आम्ही दररोज कोंडव्यावरनं एकटा भक्तांच्या बरोबर गाडीवरनं येतो बरोबर इथे स्कूटरवरनं आलो. तर तुम्हाला माहिती आहे कुत्री सगळी जमलेली असतात तर स्कूटरवरनं कोण गेला की सगळी कुत्री भाव 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 करून एका अंगावर एखादा माहिती होतीच पाहून लागली होती कुत्र्या काळी पहाटे मंगळवारची जेव्हा. तर परवाची एक रिअलायझेशन झालं कुत्र्यापासून की एक काम काय म्हणलं कुत्री आली की थोडं हळू चालव मग ते पाठ लागत नाही. कुत्री हळू चालव पाठ लागणार नाही. मग तेव्हा हा प्रभूजी हे आयडिया आपण असते बताया म्हणले की कभी कभी राक्षसांचं सन्मान देणं पडत आहे. कुत्री शांत झाली एकदम तीच कुत्री दररोज भाव 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 करून अंगावर येणारे धोतर फाडणारे आता रिस्पेक्टफुली बघत असतात त्यांच्याकडे. या जगात कधी कधी राक्षसांना सन्मान द्यावा लागतो काय बसा लोक तुम्हीच मोठे. नारद मुनी सुद्धा स्तुती करतात हिरण्यकश्यपू सुद्धा भगवंत पण कधी कधी अशी लीला करतात. ठीक आहे तुझे ताकद आहे तू भरपूर ताकदवान आहेस हा मरायच्या अगोदर भरपूर समजून घेतोस की तू ताकदवान आहेस मरायचं निश्चितच आहे. तर कधी कधी भक्त लोकांना पण हा प्रश्न करतात लोक की अरे एवढं भगवंत तर कलियुगामध्ये एवढे दुःख का कारण तुम्ही लवकर भगवंताकडे यावं म्हणून कारण सत्ययुगामध्ये लोक भगवंताकडे होतेच तर दुःखाची गरजच नव्हती. कलियुगामध्ये दुःख का की तुम्ही वैतागून भगवंताकडे आश्रय घ्यावा आणि स्वतः चैतन्य महाप्रभून कृपा देत आहेत. ते दुःख जास्त भगवंताने निर्माण केलेलं नाही आहे तुम्हीच निर्माण केले तुम्हालाच ती भोगाव्या लागतात. कसं याचं कारण काय तुम्हाला भगवंताकडे यायचंय म्हणून भगवंत असं नाही की तुम्हाला दुःख द्यायचं आहे कारण दुःख झालं की भगवंताकडे येतात. तर कालयवन पळतोय भगवंत पुढे पळतायत आणि पुन्हा कालयवन कशाचा आश्रय घेतात एका गुहेचा आश्रय घेतात गुहेमध्ये जाऊन बघतात असं भगवंत अरे अरे कालयवना वाटलं की मला घाबरून आज लपून बसला. तर त्यावेळेला कालयवन ठरवत अरे आता कुठं जाणार आहे गुहेतच आहे गुहेत ना हुडकून काढावं आहे गुहेत मध्ये तार मला काय मला वेळ लागणार आहे अरे गुहेमध्ये शिरतो अरे झोपेचं सोन घेऊन पडला इकडे हा बरं आहे आपलं इथंच मिळालं पळत पुढत इकडे कुठे इकडे दुसरीकडे जाऊन लपले नाही झोपलेलं आहे रागानं आलेले रागानं लाथ मारतो नाच मारल्यानंतर कोण झोपलेला आहे मुंजकुंद आता डोळे उघडून पाहतो त्याला वरदान मिळालं आहे देवतांचं कारण भरपूर युद्ध करून झोपलेला आहे. हे उघडून ज्याच्याकडे बघशील त्याचा सर्वनाश हा ऍश ऍश एकदम ऍश राग डोळे उघडून पाहतो काळे यावन भस्मसात होऊन जातो. तर ही भगवंताची लीला आहे. एकाच वेळेला भरपूर कार्य करून घेतात भगवंत. मुत्सुंदाला सेवा पण झाली, काळे यावन पण गेला, स्वतः वासरी वाजवतात. भगवंत असे आहेत की तिथे बसून हा प्रभाव जाण देतात की काय कलियुगा म्हणजे काय येत नाही भगवंत. म्हणतात की भगवंत याची गरजच नाही, राक्षस लोकच राक्षसाने राक्षसांना मारतायत. तसं शाळेमध्ये आम्ही लहान असताना शिक्षा दिली जायची की पूर्वी शाळेत शिक्षा असताना माहिती नाही कशा द्यायच्या. आमच्या मास्तराचे हात उलटे करायचे आणि ह्याच्यावरती मारायचे काठीने. आता आकार मानतात उलटे ह्याच्यावर अशा शिक्षा होत्या. सरकारला ज्यावेळेस समजलं त्यांनी एकदम कडक नियम केले की मारायचं नाही विद्यार्थ्यांना. तर तरी कोणी इकडे तिकडे चालत होत. पण त्यांनी त्याने तुम्ही असं करा की दोघांना एकत्र उभं करा, ह्यांनी त्याचे काम झाले त्यांनी त्यांनी त्याचे काम झाले त्यांनी उठापशा काढायचे. एकमेकांना शिक्षा दोघांनाही शिक्षा झाली. हा म्हणजे तुम्हाला काय की तुम्ही शिक्षा दिली नाही एकमेकांना शिक्षा. त्याप्रमाणे कलियुगामध्ये राक्षसाला म्हणायची भगवंताला यायची गरज नाही, राक्षस राक्षसांना मारतायत. हा भक्त लोक काय करतायत, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर कालियावन आणि मुत्सुंदाला भक्ती भगवंताने दिली. तर हे कोण समजू शकेल त्या या लीला, कारण भगवंताचे भक्तच आणि कोण नाही. म्हणून भगवंत काय करतात कसं करतात कधी करतील अशी आपल्याला काही कल्पना नाही. काही विचित्र करू शकतील भगवंत, आपण भक्त डोळे उघडून पाहू शकतो. कारण भगवंत सुद्धा आश्चर्यचकित होतात आपल्याच लीलावरती, तर आपण काय. म्हणून आपण पाहतो जगन्नाथ भगवंत ज्यावेळेला लाकीमध्ये यांचं वर्णन करतायत ना, त्यावेळेला हा आतमध्ये ठेवलं की जर ऐकले तर काय होतील. खरोखर जे ऐकतात त्यावेळेला त्यांचे डोळे एकदम मोठे होतात, चेहऱ्यावर आनंद होतो. हा चेहरा आनंद होतो. आपल्याला काय होतं, डोळे झापले असतात आणि चेहरा खाली जातो. हा भगवान विषय कसा ऐकताना. पण भगवंत ज्यावेळेला स्वतःच्या लीला ऐकतात त्यावेळेला त्यांचे डोळे एवढे मोठे होतात. हा वर्णन करतात कृष्णा शिवराज गोस्वामी की डोळ्याचं हे कुठल्या कारणाला जाऊन लागतं, एवढे मोठे डोळे होतात. प्रयत्न करू नका, फाटून जातील. हा आणि तोंडही तेवढंच मोठं होतं की कानांच्या पायापर्यंत जातं, एवढं मोठं प्रचंड असं सुंदर सुहास्य वजन. असं नाही की मोठं ताणून तोंडून मोठं केलंय, सुहास्य वजन. तर भगवंत स्वतःच्या लीला ऐकताना इतका आनंद स्वीकारतात, भाव स्वीकारण्यास भावात अनुभव घेण्यासाठी, स्वतःच राधारणीचा भाव अनुभव घेण्यासाठी चैतन्य महाप्रभू म्हणून येतात. तर त्यांच्याकडनं आपण भगवंताचं कथन तसं ऐकावं आहे आपण शिकतो. आणि त्या श्रद्धेनं ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला भगवंत अशा लीला करतात. गळत ललनांच्या बोलक्यामध्ये राहून हे चित्र अशा अनेक लीला भगवंत या सगळ्यात लीला गोंधळात टाकण्यामध्ये आहेत. तर सगळ्यात मोठी राम लीला त्याच्यामानंद प्रभूंनी 2 आठवड्यापूर्वी सुंदर असं वर्णन केलेलं आहे का भगवंत या रामलीला करतात. तर ललनांच्या बोलक्यामध्ये ठेवून हा तर हे कोण यांची मन कामवासने भरेल असे लोक काय करतात हे चिंतन करतात की ललनांच्या बोलक्यामध्ये ही कशी काय स्त्रियांच्या गोळक्यामध्ये भगवंत कसे काय. म्हणून आम्ही सीतारामाची पूजा करतो, हे तुमचे कृष्ण भरपूर आहे आपल्याला ते थोडं कठीण आहे. रामाचं जप कराल ते आहेत लोक, पण कृष्णामुळे थोडं असे कसे कृष्ण. पण भगवान त्याच्यामागे येता तसा भाव विधता तू लंपटो लंपट राज स्तुती भाव त्याच्याने भाव लंपट राज. या जगामध्ये लंपट भरपूर आहे, पण लंपट राज एकाच वेळेला 16,000 स्त्रियांची उपभोग करणारा. काही काही एकदा प्रसंग झाला की असं काही भक्त लोकांना प्रश्न विचारले असे कशी काय कृष्ण कसे काय भगवंत होतात की 16,000 स्त्रियांची या एका भोग घेतोय. भगवंत भक्त त्याच्यापेक्षा उपचार म्हणजे का अशा व्यक्तीच केवळ भगवंत बोलू शकतो हेही मान्य होत नाही का. म्हणूनच ते भगवंत आहेत 16,000 बघून घेऊन. आपण एक दोन सुद्धा केला त्रास, त्याच्यामध्ये एक नावडती एक आवडती दोन्ही नावडत्या दोन आवडते असणं शक्य नाही. चित्रकेतू आपल्याला माहिती आहे की बरोबर आहे, कारण प्रेमाचं आदान प्रदान ह्या भौतिक जगतामध्ये होतं, त्याचं सेंटर कृष्ण पाहिजे. तर भगवंताचं प्रेम जर नसेल तात्पर्य म्हणजे भगवंताचे हे कशासाठी करतात, कधी कधी विचित्र लीला करतात भगवंत ही आपल्याला कल्पनाही करता. आणि कधी आपल्याला आपल्यातनं अगदी धडधाकर भक्त ताबडतोब निघून गेले. आपल्याला की कसं कसं काय भक्ती झाल्यानंतर सगळं चांगलं होतं, पण असं कसं काय झालं भक्त असे काय निघून गेले. अविरुद्ध भगवान सांगतात मी सगळ्यांचं रक्षण करतो. जटायूची लीला आपण पाहतो की खरं तर भगवंताचं भगवंत भक्तांचं रक्षण करतात. तर कसं का जटायू रावणाने हल्ला केला त्याच्यावर, त्याचे पंख तोडून त्यांना भगवंताने कसं काय हे केलं, भगवंताने राक्षस मारे राधे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राधे के, ज्याला कृष्ण वाचू शकत नाही त्याला कोणी वाचू शकत नाही, ज्याला कृष्ण वाचू शकतो त्याला कोणी मारू शकत नाही. तर का जटायूला रावणाने मारलं, का त्याला ठार केलं भगवान, भगवंताने का अनुमती दिली, त्याच्यामध्ये भगवंताची काहीतरी विशेषाची लीला आहे. असं म्हणता येतं का आपल्याला की भगवंताने काही रक्षण केलं नाही? भगवंताने रक्षण केलं, द्रौपदीला पण तो प्रसंग आला. अगदी शेवटी कोणीही नाही, धृतराष्ट्र नाही, कृपाचारी नाही, भीष्म नाही, पाच पांडव तर हरलेले आहेत. शेवटी ती स्वतःच अबला, स्वतःच रक्षण करण्यासाठी साडी धरते, स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी. तरी पण भगवंत येत नाही, तरी पण भगवंत येत नाही. आता तरी यावं भगवंताने की स्त्री जी आहे स्वतःच, स्वतःच जे अस्तित्व, हा स्त्रीने पतीशिवाय स्त्रियासमोर नवस्थानामध्ये जाणं ते असभ्य आहे. तर ही द्रौपदी आता एवढे सगळे राजे महाराजे मोठे मोठे लोक आणि त्याच्यासमोर विवस्त्र व्हायच्या, हा शासन आणि शिपाल हे ताकदवान आहेत, तिथे साडी उठत आहेत, साडी उठत आहेत, बाग पाहताय की तो सौंदर्य आपण कधी पाहू. द्रौपदी प्रयत्न करते आपल्या हातानं, तरीही भगवंत येत नाहीत. पण द्रौपदीला शंका नाही आली, त्यांनी पुढची स्टेज म्हणजे दोन्ही हात वर केले. म्हणजे या अवस्थेमध्ये एका हातानं जप माळ आणि दुसऱ्या हातात आपली साडी नाही, भगवंतासमोर एका हातात जप माळ दुसऱ्या हातात साडी नाही, दोन्ही हात वर करून हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. दोन्ही हात वर करून जो चरण जातो, एका हाताने नाही का दीड हाताने नाही, दोन्ही हाताने चैतन्य महाप्रभू दोन्ही हात वर करून द्रौपदी ज्यावेळेला दोन्ही हात म्हणजे काय आहे की पूर्णपणे म्हणजे माझा मी सांभाळ करू शकत नाही भगवंत, आता तूच माझा सांभाळतात. या अवस्थेमध्ये द्रौपदीच्या अगदी शेवटचा पदर राहिला त्यावेळेला भगवंताने बरोबर आले त्या ठिकाणी. ही शरणागती एवढी आसक्ती भगवंतावरती जेव्हा आहे तर भगवंत जे भक्त भगवंत अशा काही स्थितीला घेऊन जातात की त्याला दुसरं काही शिल्लकच राहत नाही, काही शिल्लकच राहत नाही. खरी भक्ती जर करत असत अशा अवस्थेने भगवंत घेतात की त्याला भगवंत असे चरण आणतात, तेवढा विश्वास पाहिजे असे चरण आणतात की आता भगवंताचा आश्रय त्याला घ्यावाच लागतो. काही बाकीचे लोक गोंधळ जातील की याला असं काय झालं, हा पण तो गोंधळून जाणार तो स्वीकार करतो, तसं स्वीकार करतो कुठलीही परिस्थिती मग त्याच्यामध्ये. कारण भगवंताचं जीवन भक्तांचं जीवन हे कर्माच्या अधीन नाही आहे, तसे भगवंत कर्माच्या अधीन नाही आहेत. नवाम कर्माने निमतंती नमे कर्म परे स्वाहा, भगवान सांगतात की मी कर्माच्या अधीन नाही आहे, कर्म भगवंताच्या अधीन आहे. तर भगवंत ही व्यक्ती आहे त्यामुळे भगवंत काहीही फरक करू शकतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये आपण पाच विषयांचा अभ्यास करतो, आता एकच विषय असा आहे की जो सनातन नाही आहे, कुठला कर्म. दिव्य भगवंताचं कर्म जे आहे हे दिव्य आहे, भक्तांचे कर्म दिव्य. तर कधी कधी भक्तांच्या वागण्यामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचा स्वभाव दिसून येतो. की आपण प्रभुपाद एकदा अनेक प्रसंग आहेत प्रभू जीवनामध्ये, प्रभुपाद एकदा फिरायला गेले त्यावेळेला प्रभुपादाने विचारलं की कुठला तरी श्लोक प्रभुपादाने विचारला आणि त्याचा अर्थ विचारला, त्याने आता प्रभुपाद आता श्लोक आहे ना आता अर्थ आहे तुम्हाला जी आठवत नाही, प्रभुपाद म्हणले हा असा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे. काही दिवसांनी पुन्हा प्रभुपादाने विचारला की हा श्लोक कुठला, तर जो भक्त त्या मॉर्निंग वॉकमध्ये होता तो भक्त तिथे पण होता, तर आपले अरे वा आता आपण आपल्याला थोडी काय होईल आपल्याला माहिती आहे, तो पुढे आला की बरोबर हा श्लोक याचा अर्थ काय आणि हा अर्थ पण नाही हा अर्थ नाही त्याचा हा त्याचा अर्थ नाही, त्याचा अर्थ असा आहे आणि जो आता प्रभाव नाही तो अर्थ पूर्वी सांगितला होता. तर प्रभुपादाने विरोधाभास पण इथे आता बसतं सांगत आता की प्रभुपाद तुम्ही म्हणाला की माझा अहंकार प्रभुपादने असा केला हवा सगळी हवा काढून टाकली असं कळलं, प्रभुपाद तुम्ही असं सांगितलं होतं म्हणू शकणार नाही. तो वर्त सुद्धा कधी कधी एक सांगितलं नाही करते. हा कधी आश्रममध्ये आज झालं जे खंड्याचे होते तर त्यांनी फार सुंदर आल्याविषयी प्रवचन दिलं की मंदिरामध्ये कसं यावं आल्यावर दंडवत करावा. तर दुसऱ्या दिवशी ते आले आणि सहज आसनावरती जाऊन बसले, काही काही असे थोडे शांत कलम आगाऊ भक्त असतात. प्रश्न करावा कारण माझ्या प्रश्न केला पाहिजे. त्यांनी पुस्तकाची प्रवचन पण दिलं आणि त्या प्रवचनाच्या आगाऊ भक्ताने प्रश्न विचारला की तुम्ही सांगितलं सगळ्यांना की मंदिरात आल्यानंतर आपण प्रभुपादान दंडवत घातला पाहिजे, भगवंतावर दंडवत घातला पाहिजे. तुम्ही आला त्याने सरळ आसनावरती धरून बसतात हे असं का? त्याने सांगितलं मी दंडवत आले तू बघितला नाहीस का मी घातला नाही म्हणून मी बघितला नाही आणि मी घातला कारण माझं शरीर असं आहे की या शरीराला मी भगवानाचा दंडवत घालू शकत नाही किंवा कृष्णासमोर दंडवत घालू शकत नाही. मी आल्यानंतर मानसिकरित्या दंडवत घातल्या तू बघू शकला नाही बरोबर आहे. पण काही काही लोक काही काही म्हणतात की अरे हा एवढा मस्त लेक्चर दिला मंगळारती आणि स्वतः दिसत नाही. कधी कधी होतं ना आपण श्रेष्ठ भक्त आणि हे साधना 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 मंगळारतीला आलंच पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी तोच येत नाही. कधी कधी अरे असं कसं काय मोठं आकर्षणा बसून मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो आज दिसत नाही. तर कधी विरोधाभास भक्तांच्या मध्ये सुद्धा होऊ शकतो. तर निदान महाराजांना सेवा करत होतो महाराजांना गोड महाराज कधी जास्त गोड घेत नाही. तर महाराजांच्या एकदा मी जयपूरला गेलो. त्या जयपूरला गेल्यानंतर त्या भक्तांनी इतकं गोड आणून ठेवलं माझं स्वीट राईस हे ते सगळं मी त्या सांगायला की स्वीट राईस महाराज खात नाही तुम्ही घेऊ नका. नाही ठीक आहे ठीक आहे ते आपण देतो द्यायचा प्रयत्न हे खाल्ले तर खाऊ देत आणि महाराजांनी सगळ्या गोड खाऊन ठेवलं. तो भक्त मला विचारतो काय आपने बोला रे महाराज तुझी स्वीट नाही खाते अगदी मी मागेली आहे म्हणजे विरोध होऊ शकतो. महाराजांनी कशासाठी गेलं त्या संतोष विरोध झाला स्वभावामध्ये. जसं बेळगावमध्ये पण झालं की भगवंत की महाराज नारळाचं पाणी फार क्वचित कमी घेतात शक्यतो घेतच नाही त्यावेळेला आणि राहायला घेऊन कोणी नारळाचं पाणी द्यायचं नाही किती लक्ष आणि एका भक्तानं आणून दिलं महाराज सगळ्यांसमोर पिऊन टाकत. तर कधी भक्तांच्या वागण्यामध्ये सुद्धा विरोधाभास होऊ शकतो आणि असं नाही. तर त्याच्यामध्ये उच्च हेतू काय आहे हे भगवंत सांगतायत आणि करता सांगतात एक आणि कसं स्वतः सगळ्यांना सांगतात इंद्रिय निग्रह करा स्वतः मात्र सोळा हजार लग्न स्वतः दुसऱ्यांना सांगतात की संन्यास घेतला पाहिजे स्वतः मात्र सोळा हजार स्त्रिया असं विचार करता कामा नाही. पण भगवंत काय आहे त्यांची शक्ती आपण समजून घेतली पाहिजे आणि जो मुक्त पुरुष आहे त्याचीही तीच शक्ती आहे. तर त्या रीतीने आपण पाहिलं तर भीष्मदेवांचा हा श्लोक आहे युधिष्ठिर महाराज हा त्यांना संबोधून हा श्लोक म्हणतात युधिष्ठिर महाराज की तुम्ही एवढे पांडव भगवंताचे एवढे भक्त एवढे शुद्ध भक्त तुम्ही की तुमचं वर्णन त्रिलोकामध्ये चरित्र तुमचं गायलं जातं परंतु भगवंताने तुम्हाला अशा अवस्थेमध्ये टाकलं लक्षागृहामध्ये विष त्यानंतर युद्ध करावं लागलं सगळ्या वेळेला भगवंतांनी रक्षण केलं पण आपण का सगळं काढून घेतलं तुम्हाला वनवासात पाठवलं राजे तुम्ही खरे असं का? तर भीष्मदेव त्याचं उत्तर देतात की न हस्य कर हे ते राजन हे राजन युधिष्ठिर राजा मान वेद विधिष्ठिता जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास पठन जरी केलं की तुम्हाला यदी जिज्ञासा केली समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी पण मिहंती कवयोपी कुणालाही समजू शकणार नाही की भगवंत कुठली गोष्ट करतात ते का करतात त्याच्यासाठी करतात. फक्त एकच श्रद्धा आणि आसक्ती या दोन्ही गोष्टीनेच आपण कृष्णाला समजून घेऊ शकतो अन्यथा कृष्णाला आपण समजून घेऊ शकणार नाही. जरी कालयावनासारखे दररोज भगवद्गीता वाचत असलो जरी भागवत वाचत असलो जरी जप करत असलो तरी कृष्ण आपल्या अंतःकरणामध्ये उदय होणार नाही. म्हणून आसक्ती आणि श्रद्धा मग सगळे जे भगवंताचे लीला आहेत त्याच्यामध्ये आनंद वाटतो आपल्याला आनंद प्राप्त होतो. तर त्या दृष्टीनं उद्धव म्हणतात आनंदानं म्हणतायत की या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आणि हे केवळ तुम्हाला समजू शकत. हरे कृष्ण काही प्रश्न आहेत थोडं प्रवचन लागलं पण 10 वाजता प्रसाद आहे. कोणाला काही प्रश्न आहे? विचारलात तर श्रद्धा नाही असं म्हणणार नाही. विचारला तर सजा आहे असंही म्हणणार नाही. हरी बोल आत्मतत्व प्रभू. हा सात्विक उपभोग समेत त्यांनी दिलेल्या स्टेजेस आहेत ना, आदौ श्रद्धा साधुसंग, त्या श्रद्धेनं साधुसंग, संशयानं नाही. ही भगवंताची श्रद्धा आहे, ती भगवंताच्या भक्ता होती. तथा साधुसंग तथा भजन क्रिया तेवढी शुद्ध पाहिजे, चॅन्टिंग विदाउट ऑफेन्सेस. मग अनर्थ निवृत्ती, अनर्थ निवृत्ती तिथेच आपण म्हणतो ना की केवढे अनर्थ आहेत आपले, गैरसमज संशय अनर्थ. मग निष्ठा, आणि त्याच्यानंतर रुची, नंतर आसक्ती, नंतर भाव, सगळ्यात चुकीचं आहे. तर आसक्ती उत्पन्न होण्यासाठी सगळ्या त्याच्या अगोदरच्या स्टेजेस पार करावं लागेल. वेळ आहे हा, पण असं नाही की भरपूर वेळ घ्या, त्याला वेळ भरपूर आहे. ब्रह्मांडापर्यंत अजून फक्त ब्रह्माची 50 वर्ष झाले, आणखी 50 वर्ष शिल्लक आहे. कारण की ब्रह्माबरोबर आपण जाऊ आता नाही तर नाही, असं नाही. आसक्ती येते रूपा सांगतात, व्हॉट इज द डिफिकल्टी. हा ठीक आहे, दुसरा प्रश्न काय, त्यालाच प्रतिप्रश्न. त्यामुळे उद्धवानी हा भाव सांगितलाय का, तसं पुष्णाला जवळ केलं. अहोबकीयम स्तनकाल कुटम शिवांश्याय अपि हसाद्री लेधे गतिम धात्री उचितम कसो. लेधे गतिम धात्री उचितम किं वा दयालुं चरणं व्रजेम. उद्धव प्रार्थना करताय की भगवंता जी, हे भगवंता अहोबकीयम, ही चेटकेण स्तन काल, जे स्वतःच्या स्तनावरती कालकूट म्हणजे वीज लावून कशी आली, भगवंताला मारण्यासाठी आली, परंतु तुम्ही काय केलं, साधवी अशी जी आहे की लेधे गतीन धात्री, तिला तुम्ही आईच स्थान तुमच्या भागवत तुमच्या स्थानावर दिलं. कमाधे आलो तनकी एवढे परम कृपाळू तुम्ही कृष्ण, ह्या सोडून मी दुसरीकडे कशाला जाऊ. त्याच्यामुळे काय सांगतायत की ज्याचा भगवंताशी कसाही संबंध येतो तो कालांतरानं शुद्ध होतो. कालयमन असा जरी मृत्यू झाला तरी भगवंताच्या स्पर्शानं तोही भगवतधामामध्ये कालांतरानं गेला. ताबडतोबी लोक जात नाहीत, पहिला थोडा इकडे तिकडे अप्रेंटिस म्हणून काम करतात आणि नंतर फायनल नोकरी लागते. सगळे हे राक्षस जे आहेत हे मुक्त करतात भगवंता, कारण काही करून भगवंताशी संबंध आलेला त्यांचा. तर पुतना हा डायरेक्टली की आईच भावना काही जास्त ना, आईच भाव जो आहे म्हणून जवळ घेतलेले आहे. हा तसंच शूर्पणखा आणि गोपी हा दोघही भगवंतांना बघण्यासाठी प्रयत्न केला. गोपींना जवळ केलं, शूर्पणखाचं नाक कापलं. आणि शूर्पणखा स्वतः आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो, गोपी आनंद द्यायचा साडी भगवंताकडे दिसताना दोघे सारखे दिसतात. आणि शेवटी एवढं आहे की भगवंत कोणाला काही करू शकतील, आपण त्याला का विचारणार, तुम्ही याला मुक्ती दिली याला का नाही दिली. भगवंत नाही तर स्वराट, अभिज्ञ स्वराट आम्ही कोण विचारणार आहे. अभिज्ञ स्वराट काही पण करू शकतात. हा तत्वामध्ये म्हणून तर सांगतात की किम जिज्ञासया, जिज्ञासा करून पण तुम्हाला समजणार नाही की भगवंत असं का करतात. ते तर दिली दिली, आनंद झाला पाहिजे आपल्याला. तसं चैतन्य लिंगामध्ये भगवंत रामानंद रायवरती कृपा करताय, जो सुद्धा गव्हर्नरच आहे, राजाच आहे, आणि प्रतापबुद्धवरती नाही करत. विरोधा भास आहे की नाही, रामानंद रायवरती कृपा करतायत, अगदी त्याला जाऊन भेटतात, सगळ्या मिठी मारतात, त्या सगळं काही आणि पाला दवा जमा सगळं काही आहे. अती घोडे ब्राह्मण सगळे आहेत, ही स्थिती आहे. पण चैतन्य महाप्रभू आनंदाने आलिंगन देतात, कृष्ण तत्व त्याच्याकडनं ऐकतात, बोलवून घेतात. आता इकडे स्वतः रुद्रावर बाजूला ठेवतात, ते दर्शन पण नको, हात लावला नको. असं का विरोधाभास, अभिज्ञ स्वराट भगवंत, अभिज्ञ स्वराट कुठल्याही लिलेमध्ये असंच का करतात ते आपल्याला माहिती नाही, ते त्यांनाच माहिती. यद्वित जिज्ञासया युक्ता, जिज्ञासा करून किंवा वेद वाचून काही समजणं नाही, करतात स्वीकार करा हरिकृष्णा, सांगा हरिकृष्णा लिहा की करतात एवढं माहिती करू शकतात. भगवंत एवढा भक्तांना देतात की भगवंत काहीही करू शकतात, काही करू शकत नाही जात नाही, काहीही करू शकतात. मग हे का करू शकत नाही जो प्रश्न आहे आपल्याला तो कुठला का असू दे, करू शकतात काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात, हा श्रद्धा. काय काय रावणाला खरंच दाग दुखी होती काय हो, हा प्रश्न विचारला एकदा मला मेडिकल कॉलेजमध्ये, हे आमच्या शास्त्रात बसत नाही मेडिकल शास्त्रात. म्हणजे मेडिकल शास्त्रात एक डोकं बसतंय काय, म्हणजे बसतं कारण आपण पाहतो जरूर. म्हणजे ठीक आहे एक डोकं जर बनवू शकतो दहा डोक्याला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, तू एक डोकं बनवू शकतो हा तुमचा विश्वास आहे, त्याला दहा डोके बनवायला काय प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला दहा डोके होती, तुम्हाला एक डोकं आहे, त्याच्यावरनं निष्कर्ष निघतो की त्याला दहा डोक्या विषयच नाही आहे. श्रद्धा डाव्या हजार ब्रह्माला दाखवून कधी कधी आशीर्वाद आहे म्हणून सगळे हे ब्रह्मा कसे काय मावले ते एखाद्या राजमहालामध्ये, हे 10,000 डोक्याची 1 कोटी डोक्याची लोक ब्रह्मा, हे ब्रह्माला सुद्धा खरं वाटलं नाही आम्हाला समजे त्या डोक्याच्या ब्रह्मा सुद्धा अरे हे कोण ब्रह्मा आले आणि ते त्याला सुद्धा संशय येत आपल्याला काय, आपल्याला 1 डोकं आहे, 4 डोक्याच्या ज्ञानाने संबंध नाही, 1 डोक्याने काय संबंध आहे आम्हाला. त्या ब्रह्मा सुद्धा म्हणले की अरे आणखी कोण ब्रह्मा आहे, मी एकटाच आहे, मला आजूबाजू कोण दिसत नाही. तिथं सांगितलं अरे 10,000 डोक्याचे, हे असा विचार नाही केला की 10,000 डोके असं कसं शक्य आहे, त्याला 4 डोके आहेत का 10,000 डोके शक्य नाही. तर भगवंत म्हणजे यद वि जिज्ञास आयुक्ता यंती कवी होती त्याची कोणाला समजणार नाही. फक्त स्वरूपात अंदाज छान हरे कृष्णाने दिली आली हरि बोल. तंत्रा श्रीमद भागवतम की शिल प्रभुपाद की गौर प्रेमानंदी. जय कृष्ण.